बिलभर 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 हाँ असंच काहीतरी ऐकायला येतं नाही का. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर शो सुरू आहे. जी हाँ, सारा तो हाजिर हो गई है आपकी संग यहाँ पर बतियाने के लिए. लेकिन उसी के साथ साथ प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस कवायत मैदानावरती झालेल्या पथसंचलनात नांदेड जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन कक्षाच्या वतीनं स्वच्छता चित्ररथाद्वारे स्वच्छतेचं जे महत्व सांगण्यात आलं होतं ना, ते कुणाच्या संकल्पनेतनं आलं होतं असं जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर याचं उत्तर आहे ते म्हणजे.
नमस्कार, मी अशोक काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड बोलत आहे सारा सोबत.
बिलकुल, आणि आज आपण अशोक काकडे सरांसोबतच बोलणार आहोत. सर, हा चित्ररथच या प्रजासत्ताक दिनी या गणतंत्र दिनी बनवावा असं का वाटलं?
तसं की स्वच्छता जो आहे विषय आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचाच विषय आहे.
बिलकुल,
म्हणजे आपलं आपण पूर्वीपासून म्हणत आलो शरीर स्वच्छ असलं पाहिजे, मन स्वच्छ असलं पाहिजे, परिसर स्वच्छ असलं पाहिजे.
बिलकुल,
आणि ते इंग्रजीत सुद्धा ते आहे क्लिनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस.
व्हेरी ट्रू.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वच्छता असेल तर उत्तम आरोग्य राहतं. शेवटी परिसर स्वच्छ असेल तर आरोग्य सर्वांचं चांगलं राहील, आणि आरोग्य चांगलं राहिलं तर लोकांचं जीवन आनंदी होतं. हो, चित्ररथ आम्ही त्यासाठीच केलं होतं.
क्या बात है, काकडे सरांसोबत तर आपण आणखीनही इथे बोलणार आहोत. बस वो सुनने के लिए बने रहिए मेरे साथ ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम. बजाते रहो.